आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक
आणि माधवी कुलकर्णी
राष्ट्रीय बातम्या देत आहोत। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा 242 तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर। कर्नाटकमध्ये हसन मतदारसंघाचा निकाल जाहीर, काँग्रेसचे श्रेयस पटेल विजयी। महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी भाजपा 13 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी 10 जागांवर आघाडी। आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात 175 पैकी 131 जागांवर तेलगू देसम आघाडीवर। लोकसभा निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण। आणि हमासनं अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांपैकी आणखी 4 जणांचा मृत्यू।
आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनुसार एकंदर 543 मतदारसंघांपैकी 242 ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत। काँग्रेसचे उमेदवार 95 मतदारसंघात आघाडीवर आहेत। समाजवादी पार्टी 36 ठिकाणी आघाडीवर आहे। तेलगू देसम पार्टीचे उमेदवार 16, तृणमूल काँग्रेसचे उमेदवार 31 मतदारसंघात आघाडीवर आहेत। द्रमुकचे उमेदवार 21 ठिकाणी तर जनता दल उमेदवार 15 जागांवर प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत। 6 मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे। आंध्र प्रदेशात एकंदर 42 मतदारसंघांपैकी तेलगू देसम 16, वायएसआर काँग्रेसनं 4 तर भाजपानं 3 जागांवर आघाडी घेतली आहे। अरुणाचल प्रदेशात भाजपानं दोन्ही जागांवर आघाडी घेतली आहे। आसाममध्ये एकंदर 14 जागांपैकी भाजपानं 8 जागांवर तर काँग्रेसनं 4 जागांवर आघाडी घेतली आहे। बिहारमध्ये एकंदर 40 जागांपैकी जनता दल संयुक्त 15, भाजप 13, लोक जनशक्ती पार्टी 5 जागांवर तर राष्ट्रीय जनता दल 3 जागांवर आघाडीवर आहे। छत्तीसगडमध्ये भाजपानं 10 तर काँग्रेसनं 1 जागेवर आघाडी घेतली आहे।
गोव्यात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 1 जागेवर आघाडीवर आहेत। गुजरातमध्ये भाजप 25 आणि काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहेत। त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी अपर्णा खुंट यांच्याकडून।
गुजरातच्या 26 जागांमधल्या 25 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की सुरतची जी जागा आहे ती निवडणुकांच्या आधीच भाजपने स्वतःच्या नावावर केली होती, त्यामुळे बाकीच्या ज्या 25 जागा आहेत त्यातल्या बनासकाठा आणि पाटण या उत्तर गुजरातच्या 2 जागा सोडल्या तर बाकी सगळ्याच जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी स्वतःची आघाडी जी आहे ती टिकवून ठेवली आहे। पण आपण बघितलं तर उत्तर गुजरातच्या बनासकाठाची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसच्या गेनीबेन ठाकूर आणि भाजपच्या रेखाबेन चौधरी या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये खूपच अटीतटीची लढाई दिसतीये। आणि पाटणची जी जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांनी सकाळपासूनच त्यांची जी आघाडी आहे ती टिकवून ठेवली आहे। त्यामुळे या 2 जागा बाद करता बाकी जागांवर बघितलं तर भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा गुजरातमध्ये एक मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने पुढे जात आहे असं दिसतंय। पण 2 जागांच्या विषयी बोललं तर या 2 जागांवर काँग्रेसचा दबदबा बघता एका दशकानंतर गुजरातमध्ये काँग्रेस पुन्हा आपलं खातं उघडू शकेल अशी पण शक्यता नाकारता येत नाहीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमध्ये 4 लाखपेक्षा जास्ती मतांनी पुढे आहे। याचप्रमाणे पुरुषोत्तम रुपाला राजकोटमधून, मनसुख मांडविया पोरबंदरमधून आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी आर पाटील नवसारीमधून साधारण 2.5 लाखांपेक्षा जास्ती मतांनी आघाडीवर आहे। तर अंतिम जे चित्र आहे ते दुपारनंतर स्पष्ट होईल, पण आपण असं म्हणू शकतो की गुजरातच्या ज्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचं जे गठबंधन आहे त्याला गुजरातमध्ये तितकंच समर्थन नाही मिळालंय।
हरियाणात काँग्रेसनं 5 जागांवर तर भाजपानं 4 जागांवर आघाडी घेतली आहे। हिमाचल प्रदेशात भाजप सर्व 4 जागांवर आघाडीवर आहे। झारखंडमध्ये 14 मतदारसंघांपैकी भाजपानं 9 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत। कर्नाटकात 28 मतदारसंघांपैकी भाजप 16 जागांवर, काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर असून जनता दल सेक्युलर 2 जागांवर आघाडीवर आहे। केरळमध्ये 20 मतदारसंघांपैकी काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर तर भाजपानं 2 जागांवर आघाडी घेतली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1 जागेवर आघाडीवर आहे। मध्य प्रदेशात 29 मतदारसंघांपैकी सर्व 29 मतदारसंघांमध्ये भाजपानं आघाडी घेतली आहे।
महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी भाजप 13 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रत्येकी 10 जागांवर आघाडी घेतली आहे। मणिपूरमध्ये 2 मतदारसंघांपैकी काँग्रेस आणि नागा पीपल्स फ्रंटनं प्रत्येकी 1 जागेवर आघाडी घेतली आहे। मेघालयात दोन मतदारसंघांपैकी पीपल्स पार्टी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे. मिझोराममध्ये असलेल्या एकाच जागेवर झोराम पीपल्स मूव्हमेंट आघाडीवर आहे. नागालँडमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. ओडिशामध्ये 21 मतदारसंघांपैकी भाजपनं 19 जागांवर आघाडी घेतली असून बिजू जनता दल आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. पंजाबमध्ये 13 मतदारसंघांपैकी काँग्रेसनं 6 जागांवर आघाडी घेतली असून आम आदमी पार्टी 3 जागांवर तर शिरोमणी अकाली दल 2 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानात 25 मतदारसंघांपैकी भाजपानं 14 जागांवर तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आणि भारतीय आदिवासी पार्टी प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. सिक्कीममध्ये असलेल्या एकाच मतदारसंघात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे. तामिळनाडूत 39 मतदारसंघात द्रमुक 21 ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस 8 ठिकाणी आघाडीवर आहे. त्रिपुरामध्ये दोन्ही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 8 जागांवर आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात 80 मतदारसंघांपैकी भाजपानं 36 जागांवर आघाडी घेतली असून समाजवादी पार्टी 34 जागांवर तर काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी लोकदल 2 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 5 जागांपैकी भाजपानं सर्व 5 जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 मतदारसंघांपैकी तृणमूल काँग्रेस 29 जागांवर तर भाजपानं 11 जागांवर आघाडी घेतली आहे. अंदमान निकोबारमध्ये असलेल्या एकाच जागेवर भाजपानं आघाडी घेतली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप प्रत्येकी 2 जागांवर तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहेत. चंदीगडमधल्या असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. दादरा नगर हवेलीत भाजप आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. दिल्लीत सर्व 7 जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. लडाखमध्ये असलेल्या एकाच जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. लक्षद्वीपमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. पुद्दुचेरीत एकच मतदारसंघ असून तिथं काँग्रेसनं आघाडी घेतली आहे.
उत्तर प्रदेशात वाराणसी मतदारसंघात भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर मथुरा मतदारसंघात भाजपाच्याच हेमा मालिनी आघाडीवर आहेत. राहुल गांधी उत्तर प्रदेशात रायबरेली आणि केरळात वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून दोन्ही ठिकाणी ते आघाडीवर आहेत. अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी पिछाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशात भाजपाच्या कंगना राणावत आघाडीवर आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आघाडीवर आहेत. गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अमित शहा आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा विचार केला तर 48 मतदारसंघांपैकी भाजपा 13 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी 10 जागांवर आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 6 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे 14,000 मतांनी आघाडीवर आहेत तर सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील 3,833 मतांनी आघाडीवर आहेत. नागपूर मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे नारायण राणे, बीडमध्ये भाजपाच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर असून तिथं काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी 57,660 मतांनी आघाडी घेतली आहे. कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे तर ठाण्यात शिवसेनेचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनंत गीते यांच्यावर 29,132 मतांची आघाडी घेतली आहे. अहमदनगरमध्ये भाजपाच्या सुजय विखे पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यावर 6,015 मतांनी आघाडी घेतली आहे.
आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणीही आज सुरु आहे. आंध्र प्रदेशातल्या 175 जागांपैकी 131 जागांवर तेलगू देसम, 18 जागांवर वायएसआर काँग्रेस, 19 जागांवर जनसेना पक्ष तर 7 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. ओदिशाच्या विधानसभेच्या 147 जागांपैकी 72 जागांवर भाजपा, 57 जागांवर बिजू जनता दल तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
गडचिरोली चिमूर मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव किरसान, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे अशोक नेते यांच्यापेक्षा 23,861 मतांनी आघाडीवर आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर 53,677 मतांनी आघाडीवर आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे यांनी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर 1,465 मतांनी आघाडी घेतली आहे. जळगाव मतदारसंघात सातव्या फेरीअखेर महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे करण पवार यांच्यापेक्षा 96,677 मतांनी आघाडीवर आहेत.
राज्यातल्या काही मतदारसंघात उमेदवारांनी जवळजवळ 1,00,000 किंवा त्याहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्यावर 1,14,412 मतांनी आघाडी घेतली आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून.
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे हे 21,710 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना आतापर्यंत 52,675 मतं मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या आहेत. त्यांना आतापर्यंत 30,965 मतं मिळाली आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हरळकर, कल्याण.
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पडवे यांनी भाजपाच्या विद्यमान खासदार हिना गावित यांच्यावर सुमारे 1,50,000 अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. नंदुरबारमधल्या एकंदर परिस्थितीबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी फेरीअंती 9व्या फेरी अखेर काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांना 87,036 मतांची आघाडी मिळाली आहे. या ठिकाणी तब्बल 2 टर्म भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ हिना गावित या पिछावडीवर असल्याचं चित्र आहे. अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबारमध्ये काँग्रेस पुन्हा मुसंडी घेताना दिसून येत आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
मावळ लोकसभा मतदारसंघात 10व्या फेरीअखेर शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. नाशिक मतदारसंघात 9व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे 81,274 मतांनी आघाडीवर आहेत. सोलापूर मतदारसंघात 9व्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे राम सातपुते यांच्यापेक्षा 5,180 मतांनी आघाडीवर आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात 6व्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे रामदास तडस यांच्यापेक्षा 16,586 मतांनी आघाडीवर आहेत.
मुंबई शेअर बाजारात आज मोठी पडझड दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 4,518 अंकांची घट होऊन तो 71,951 वर आला, तर निफ्टीतही 1,419 अंकांची घट होऊन तो 21,884 अंकांवर आला. आज सकाळी बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या सत्रात सेन्सेक्स 1,700 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी कोसळला. ही पडझड दुसऱ्या सत्रातही कायम राहिली. सेन्सेक्समध्ये सुमारे 6,000 घट झाली आणि तो 71,000 आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 2,000 कोसळला. शेअर बाजारात झालेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 10,32,00,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे.
हमासनं अपहरण केलेल्यांपैकी आणखी 4 जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायलच्या लष्करानं आज सांगितलं आहे. दक्षिण गाझामधल्या खान युनुसमध्ये इस्रायलनं केलेल्या कारवाईच्या वेळी हे 4 जण मारले गेल्याचं इस्रायली लष्कराचे प्रवक्ते यांनी सांगितलं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या आयसीसीच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यांचं थेट समालोचन आकाशवाणीवरून प्रसारित केलं जाणार आहे.
शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा 242 तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर. कर्नाटकमध्ये हसन मतदारसंघाचा निकाल जाहीर, काँग्रेसचे श्रेयस पटेल विजयी. महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी भाजपा 13 तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी 10 जागांवर आघाडी. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात 175 पैकी 131 जागांवर तेलगू देसम आघाडीवर. लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कोरोना काळानंतरची सर्वात मोठी घसरण. आणि हमासनं अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांपैकी आणखी 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.